Chapter 1. English Marathi, Have Equals.
कडे असणे.
English Marathi, Have Equals.
कडे असणे.
Welcome to Synapse Lingo. Hey you, great to have you here. Let's make have in Marathi easy and fun. This show is brought to you by Synapse Lingo. Grab more resources at www.synapse-lingo.com. Today's keywords: have, I have, you have, he has, she has, it has, we have, you have, they have. In Marathi, to have is
कडे असणे,
literally, to be at, with. Stick around for jokes, drills, and a quick quiz. Your goal today, have equals
कडे असणे.
By the end, you'll say every form without thinking. You've got this. Marathi expresses possession as, with X is, for example, I have, equals.
माझ्याकडे आहे.
We'll map each English form to a snappy Marathi phrase you can use right away. Forms fast lane. Repeat after me, I'll leave a beat between each. I have.
माझ्याकडे आहे.
You have, informal.
तुझ्याकडे आहे.
He has.
त्याच्याकडे आहे.
She has.
तिच्याकडे आहे.
It has.
त्याच्याकडे आहे.
We have.
आमच्याकडे आहे.
You have, plural, formal.
तुमच्याकडे आहे.
They have.
त्यांच्याकडे आहे.
Comedy dialogue at the door. Listen, smile, and repeat the bold bits. You, do you have the keys? Friend, relax, I have.
माझ्याकडे आहे.
You, wait, no, you have, informal.
तुझ्याकडे आहे.
They're literally in your hand. Narrator, crisis averted. He has the map.
त्याच्याकडे आहे नकाशा.
Update, she has the tickets.
तिच्याकडे आहे तिकिटे.
Tech check, it has GPS.
त्याच्याकडे आहे GPS.
Team flex, we have snacks.
आमच्याकडे आहे खाऊ.
Class shout, you have water, plural.
तुमच्याकडे आहे पाणी.
Grand finale, they have the charger.
त्यांच्याकडे आहे चार्जर.
Beat drill, snap and say. Clap the rhythm, then speak with confidence. I have a book.
माझ्याकडे पुस्तक आहे.
Do you have any questions?
तुझ्याकडे काही प्रश्न आहेत का?
He has time today.
त्याच्याकडे आज वेळ आहे.
We have the keys.
आमच्याकडे किल्ले आहेत.
They have it.
त्यांच्याकडे आहे.
Culture tip. The with me is trick. Think with me it is. That's how Marathi shows have. Use.
कडे आहे.
For possession, not for activities. Don't say I have breakfast with have. Instead say I do breakfast.
मी नाश्ता करतो.
M or.
मी नाश्ता करते.
F using.
करणे.
For I don't have, say.
माझ्याकडे नाही.
Quick quiz. Answer out loud. I'll reveal the solution after a short pause. Translate. We have.
आमच्याकडे आहे.
Translate. He has.
त्याच्याकडे आहे.
Translate. It has a red cover.
त्याच्याकडे लाल कव्हर आहे.
Translate, plural, formal, you have.